नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका राष्ट्रीय खबरो दिता. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सत्र फाल्यां सुरू जातले. 4 एप्रील मेरेन चालू आशिल्ल्या अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात 20 बसका जातल्यो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन फाल्यां मणिपुराचे अर्थसंकल्प मांडपाचे आसात. फाटल्या म्हयन्यात मुखेलमंत्री एन बिरेन सिंगान राजीनामो दिल्या उपरांत राज्य राष्ट्रपती सत्तेखाला आसा. अधिवेशनात 2025-26 वर्सा खातीर अनुदानाची मागणी आणि संबंधित विनियोग विधेयकाचेर चर्चा आणि मतदानाचो विचार जातलो असे आकाशवाणीच्या पत्रकारान कळयला. अर्थिक व्यवसाय सोडल्यार बँकिंग फायदे दुरुस्ती विधेयक, दर्यादेगेवेले जहाज येरादारी विधेयक 2024, इमिग्रेशन आणि परकी विधेयक 2025, रेल्वे दुरुस्ती विधेयक असे जायते कायदे अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात चर्चा आणि संमत करपा खातीर घेतले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे पहिले सत्र 31 जानेवारी ते 13 फेब्रुवारी मेरेन झाले. संसदेच्या दोनूय सभागरांच्या संयुक्त बसकेन अध्यक्ष द्रौपदी मुर्मू हाणी केल्ल्या संबोधनान अधिवेशनाची सुरुवात झाली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन हाणी 1 फेब्रुवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. दोनूय सभागरांनी राष्ट्रपतीच्या संबोधनाचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाणी धन्यवाद प्रस्तावाक जाप दिली. लोकसभेन पहिल्या भागान 112% उत्पादकता नोंद झाल्या. तशेंच वफ्त विधेयक 2024-20 संयुक्त समितीचो अहवाल लोकसभेन मांडलो. केंद्रीय भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा हाणी सगळ्यां खातीर भलायकी सुनिश्चित करपाची आणि देशाच्या भौशीक भलायकी संस्थांक घटमूट करपाची वचनबद्धताय परतून उक्तायल्या. आयज नवी दिल्लीन राष्ट्रीय भलायकी आणि कुटुंब कल्याण संस्थेच्या 48व्या वर्सुकी दिसाच्या कार्यावळीक ते व्हर्च्युअल पद्धतीन उलयताले. देशातल्या भौशीक भलायकी व्यावसायिकां खातीर प्रशिक्षण, संशोधन आणि क्षमता निर्माण करपाचे कार्यावळी करपाक भलायकी आणि कुटुंब कल्याण संस्था एक पाऊल मुखार असा असे श्री नड्डा हांणी सांगले. संस्थेतल्या राष्ट्रीय थंड साखळी आणि लस व्यवस्थापन संसाधन केंद्राचे महत्व उक्तायतना श्री नड्डा हांणी सांगले की उत्कृष्ट दर्जो मेळोवपा खातीर केंद्रांनी सुधारणा करपाचे काम सुरू असा. हो विस्तार म्हळ्यार फकत देशातल्यान न्हय तर संवसारीक पावड्यार लसीकरण आणि पुरवण साखळीन भारतान केल्ल्या फुडारपणाची गवाय असा असे मंत्री हांणी मुखार म्हटले. केंद्रीय भलायकी आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल हांणी सांगला की देशांत भौशीक भलायकेन नव्या युगांत प्रवेश केला आणि सरकार सार्वत्रिक भलायकी वाठार वाढोवपाचेर लक्ष केंद्रीत करता. आयज नवी दिल्लीन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरच्या 48व्या वर्सुकी दिसाच्या कार्यावळीन त्यो उलयताल्यो. सरकारी भलायकी सेवा लोकांक सुलभ आणि बरी परवडटा. देशांत प्राथमीक, माध्यमीक आणि तृतीय पावड्याची भलायकी सेवा घटमूट करपाक सरकार काम करता असे ताणी सांगले. तसेच देशातल्या वैजकी महाविद्यालयांचा आकडो 2014 वर्सा 380 आशिल्लो, 2024 वर्सा 787 झाला असे ताणी मुखार सांगले. संसारीक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनरिजवण परिषदेच्या सभेचो एक भाग म्हणून जावपी ॲनिमेशन फिल्म निर्माते सर्ती खातीर 19 आंतरराष्ट्रीय भाग घेवप्यासयत वट्ट 1290 भाग घेवप्यांनी आपली नोंदी सादर केल्यात. वेव्ज समिटाची पहिली आवृत्ती मे म्हयन्यात 1-4 मेरेन जातली. सर्ती खातीर सादर करपाचो काळ फाटल्या वर्सा 10 सप्टेंबराक सुरू जाल्लो आणि फाटल्या वर्सा 30 नोव्हेंबराक बंद जाल्लो. ह्या नोंदीची निमाणी निवड फुडल्या म्हयन्यात जाहीर जातली. हौशी आणि व्यावसायिक दोघांकूय आपले सृजनशील कल्पना दाखोवपाची एक आगळी संद ह्या सर्तीन मेळटा. वाटेकारांक तज्ञ मार्गदर्शन, मास्टर क्लास आणि उद्देग फुडाऱ्या मुखार आपले प्रकल्प मांडपाची संद मेळटली. रोमांचक इनामां आणि जागतिक वळख ह्या सर्तींतल्यान मेळटली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज नवी दिल्लीतल्या एम्स हॉस्पिटलाक भेट दिवन उपराष्ट्रपती जगदीप धनखर हांचे भलायकी विशीं चवकशी केली. तशेंच प्रधानमंत्र्यांनी तांची भलायकी बरी आणि बेगीन बरे जावपा खातीर मागणें केले. उपराष्ट्रपती धनखर काल राती बरे नाशिल्ल्यान तांकां हॉस्पिटलांत दाखल केल्ले. सध्या श्री धनखर हांची भलायकी स्थिर असा असे सुत्रांनी सांगला. आणि इतल्यात ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.